श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सोळावा अध्याय, दैवी आणि संपत्ती, दैवी आणि आसुरी संपत्ती दर्शवणारा हा अध्याय। या अध्यायाचे 17 श्लोक आपले घेऊन झालेत। दैवी संपत्तीबद्दल माहिती दिली होती, आसुरी संपत्तीबद्दलची विस्तृत माहिती देणे सुरू आहे आणि आसुरी संपत्तीमध्ये काय काय कशाप्रकारे ते आसुरी संपत्तीचे लोक वागतात त्याबद्दल विस्तृत निरूपण सुरू आहे। 18 श्लोकापासून पुढचा भाग आज आपण घेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः मामात्मपरदेहेषु प्रद्वीषन्तोऽभ्यसूयकाः। अहंकार, बल, गर्व, काम आणि क्रोध यांचा आश्रय केलेले मत्सरयुक्त आपल्या आणि इतरांच्या देहामध्ये असणारा मी त्या माझा द्वेष करतात। लोकांचा द्वेष करणे म्हणजे त्यांच्या आतमध्ये स्थित असलेल्या आत्म्याचा द्वेष करणे असं होय। मग पुढा भेरी निशाण लावणी ते दीक्षितपण जगी फोकारिती आपण वावो वावो तेव्हा महत्वे तेणे अधमा गर्वा चढे महिमा तैसे लेवे दिदले तमा काजळाचे तैसे मौढ्य घणावे औद्धत्य उंचावे अहंकारू दुणावे अविवेकुही। मग दुजियाची भाष नुरवावया निशेष बळीयेपणा अधिक होय बळ ऐसा अहंकार बळा जालिया एक बळा दर्प सागरू वेळा सांडुनी उते। मग पुढे नौबत डंका हे सगळे लावून ते आसुरी प्रवृत्तीचे लोक आपणच आपले दीक्षितपण जगामध्ये उगीच व्यर्थ प्रसिद्ध करतात। माझ्यासारखा ज्ञानी नाही, मला ज्ञानेश्वरी वाचता येते, मला संस्कृत येते, अशा प्रकारचा गर्व होऊ लागतो। तेव्हा त्या दीक्षितपणाच्या महत्वाने त्या नीच आसुरी मनुष्यांचा गर्व अधिकच वाढतो। ज्याप्रमाणे अगोदरच काळेकुट्ट असलेल्या अंधारामध्ये जसे आणखी काजळाचे लेप द्यावे त्याप्रमाणे मूर्खपणा दृढ होतो, उद्धटपणा वाढतो, अहंकार आणि अविचारही दुप्पट होतो। मग आपल्याशिवाय इतर कोणाचे नाव देखील खपत नाही, कोणाचं नाव निघालं तर अजिबात पचत नाही, एवढ्याकरता त्यांच्या सामर्थ्यास जास्तच जोर येतो। ऐसा अहंकार बळा जालिया एक बळा दर्प सागरू वेळा सांडुनी उते मग वो संडिले निदर्पे कामाही पित्त कुरूपे तया धगी सैंद पळी पे क्रोधाग्नितो तेथ उन्हाळा आगी खरमरा ते तेला तुपाचिया कोठारा लागला आणि वारा सुटला जैसा। याप्रमाणे अहंकाराचा आणि बळाचा, अहंकार आणि बल या दोघांचा मिलाप झाला, मेळ झाला की मग उन्मत्तपणाचा समुद्र आपला किनारा टाकून बाहेर वाढतो। बघा, एखादा बलशाली माणूस आणि त्यातल्या त्यात त्याला जर गर्व झालं तर मग समुद्र जसा आपला किनारा टाकून बाहेर जाऊ लागतो त्याप्रमाणे होते। मग तो उन्मत्तपणा अमर्याद वाढल्यावर कामाचे पित्त खवळते, मग त्या उष्णतेने तो क्रोधाग्नी एकदम पेटतो, तेव्हा रखरखीत उन्हाळ्यामध्ये तेला तुपाच्या कोठाराला जसा अग्नी लावावा किंवा आग लागावी असे त्यांना वाटू लागते आणि त्यातल्या त्यात जर वारा सुटला तर ती आग इकडे तिकडे सैरावैरा पळू लागते. तैसा अहंकार उबळाला, दर्पू कामक्रोधी गुढला, या दोहींचा मेळू झाला जयाच्या ठाई. ते आपुलिया सवेशा, मग कोणी कोणी हिंसा, या प्राणियांते विरेशा न साधिती गा. पहिले तव धनुर्धरा, आपुलिया मास रुधिरा, वेचू करीती अभिचारा लागोनिया. तेथ जाळीती जे देहे, या माझी जो मी आहे, तया आत्मया मजघाये वाजती जे. आणि अभिचार की तिही, उपद्रवी जे जे तुले काही, तेथ चैतन्य मी पाही शिणू पावे. त्याप्रमाणे बळाचे सहाय्य मिळालेला अहंकार आणि कामक्रोधाने व्यापलेला उन्मत्तपणा, अहंकार आणि बळ आणि त्यावर कामक्रोधाचा लेप, या सर्वांचा मिलाप ज्याच्या ठिकाणी झाला आहे, हे अर्जुना ते आपल्या स्वेच्छेनुरूप, मग कोणकोणत्या हिंसेने या प्राण्यांना मारित नाहीत, म्हणजे त्यांचं आचरण हे स्वैर आचरण होते. अर्जुना, प्रथम तर ते आपले मांस आणि रक्त जारण मारण्यासारख्या क्रिया करण्याकरिता खर्च करतात. त्या कामी जे देह ते जाळतात, त्या देहामध्ये जो मी आत्म्याच्या रूपाने वास करतो, त्या मला, त्या आत्म्याला ते सर्व तडाखे बसतात आणि ते जारण मारण करणारे जितक्या वस्तूंना पीडा देतात, त्या तितक्या ठिकाणी असलेला चैतन्यरूप आत्मा जो मी, त्या मला दुःख पोहोचत असते. आणि अभिचारा वेगळे, विपाये जे अवगळे, तया टाकिती इटाळे पैशून्याची. सती आणि सत्पुरुख, दानशील याज्ञिक, तपस्वी अलौकिक संन्यासी जे. का भक्त हन महात्मे, ये माझी निजाची धामे, निर्वाळली होम धर्मे श्रौतादिकी. तया द्वेषाचे निकाळकुटे, वासटोनी तिखटे, कुबोलांची सदटे सूती कांडे. आणि जारण मारण ही जे तळा, याचे जे तळाखे असतात ना, जे क्वचितच उरून राहिले असतील त्यांच्यावर दोष दृष्टीरूपी धोंड्याचा मारा करतात. पतिव्रता, सत्पुरुष, दानशील पुरुष, याज्ञिक, लोकोत्तर तपस्वी, संन्यासी किंवा भक्त आणि महात्मे, हे सर्वे ही माझी स्वतःची घरे आहेत. श्रोत्रादिक यज्ञक्रिया, या श्रोत्र जे असतं, श्रोत ज्याला म्हणतो आपण यज्ञात्म, ते शुद्ध झालेली असतात. त्यांना वाईट शब्दांचे बळकट आणि तीक्ष्ण बाण द्वेषरूपी विष चोपडून मारतात. अशा प्रकारे जे जे करू नये ते सर्व प्रकार हे आसुरी संपत्तीचे लोक सतत करत असतात आणि त्यामुळे या शरीरामध्ये असलेला जो आत्मा, जो मी, त्या मला या सर्व गोष्टींचे तडाखे बसतात. तानहं द्विषता क्रूरान, संसारेषु नराधमान, क्षीपाम्यजस्रमशुभा नासुरीष्वेव योनिषु. मी माझा अथवा माझ्या भक्तांचा द्वेष करणाऱ्या त्या दुष्ट पापी नराधमांना सृष्टीतील अमंगळ अशी आसुरी जन्मामध्ये कायमचा ढकलतो. अशा आसुरी जन्मामध्ये पुन्हा पुन्हा त्यांना कायमचा ढकलतो, त्यातून कधी काढतच नाही. ऐसे आगवांची परी प्रवर्तले माझ्या वैरी, तरी तया पापिया जे मी करी ते आई कपा. तरी मनुष्य देहाचा तागा, घेऊनी रुसती जे जगा, ते पदवी हिरोनी पैगाय से ठेवी. जे क्लेश गावींचा उकरडा भवपुरींचा पानवळा ते तमयोनी तया मूढा वृत्तीची दे मग आहाराचे निनावे तृणही जेथ नुगवे ते व्याघ्रवृश्चिक आडवे तैसिये करी तेथ क्षुधा दुखे बहुते तोडुनी खाती आपणया ते मरमरी मागुते होतची असती। याप्रमाणे सर्व प्रकाराने जे माझ्याशी शत्रुत्व करण्यास प्रवृत्त झाले आहेत तर त्या पापी लोकांना जे मी करतो ते तू ऐक। तरी मनुष्य देहाचा आश्रय घेऊन जे या जगाचा नाश करतात त्यांची ती मनुष्यपणाची पदवी मी हिसकावून घेतो आणि त्यांना मी काय करतो क्लेशरूपी गावाचा जो उकिरडा आहे संसाररूपी शहराचा जो पाणवठा आहे आणि तमोयोनी त्या मूर्खांना मी त्या तमोयोनींची वतनदारी देतो। मग खाण्याकरिता जेथे गवतही उगवत नाही तसल्या अरण्यामध्ये मी त्यांना वाघ विंचू वगैरे करून सोडतो। त्या अरण्यात भुकेच्या तीव्र वेदनांनी ते आपल्याला तोडून खात असताना मरमरून पुन्हा तेथे उत्पन्न होतच असतात, तिथेच मरतात आणि तिथेच उत्पन्न होतात। कापुला गरळ जाळी जळतयांगाची पेंदळी ते सर्पची करी बिळी निरुंधला परी घेतला श्वासू घापे ए तुले नाही मापे विसावातया नाटोपे दुर्जनांसी ऐसे निकल्पांचिया कोडी गणिताही संख्या थोडी ते तुला वेळून काढी क्लेशोनी तया तरी तयांसी जेथ जाणे तेथिंचे हे पहिले पेणे ते पावोनी येरे दारुणे न होती दुःखे। आपल्या विषाच्या आगीने ज्यांच्या अंगाची त्वचा जळत असते ते बिळात अडकून राहिलेले सर्पच मी त्यांना करतो, परंतु आत घेतलेला श्वास बाहेर सोडण्यास जितका वेळ लागतो तितक्याही प्रमाणात त्या दुर्जनांना विसावा मिळत नाही। अजिबात त्यांना सुख मिळत नाही, त्यांना विसावा शांती मिळत नाही। अशा स्थितीमध्ये कोट्यावधी कल्पांची संख्या मोजली तरी थोडीच, तो वेळपर्यंत मी त्यांना दुःखात टाकतो आणि त्या दुःखामधून कधी काढत नाही। तर त्यांना त्या आसुरी प्रवृत्तीच्या लोकांना जेथे जायचे असेल तेचा हा पहिला मुक्काम आहे, तेव्हा त्यास ज्या ठिकाणी जावयाचे आहे त्या ठिकाणचा विचार केला असता इतर दुःखे त्यांच्यापुढे काहीच भयंकर नाहीत असे होईल, इतका मी त्यांना वाईट योनीमध्ये ढकलत असतो। आसुरी योनिमा पन्ना मूढा जन्मनी जन्मनी माम प्राप्तैव कौन्तेय ततो यान्त्यद्ध माम गतिम। हे कौन्तेया, जन्मोजन्मी आसुरी जन्म पावणाऱ्या त्या मूळ वृत्तीच्या लोकांना आसुरी वृत्तीच्या लोकांना माझी प्राप्ती न होताच ते याच्यापेक्षा आणखीन अधम योनी ज्या असतात लोह लोष्ट पाषाण म्हणजे लोखंड पाषाण दगड माती अशा गतीला जातात। हा ठायवरी संपत्ती ते आसुरी अधोगती अवधारी जोडली तिही पाठी व्याघ्रादी तामसा योनी तो अळुमाणू ऐसा देहाधाराचा उसासा आथी जोही तोही मी ओल्हावा हिरे मग तमची होती एकसरे येथ गेले आंधारे काळवंडे जे जयाची पापा चिळसी नरक घेती विवसी शीण जाय मूर्छी शिणे जेणे मळू जेणे मळिये तापू जेणे पोळे जयाचेनी नावे सळे महाभय, पापा जयाचा कंटाळा उपजे अमंगळ मंगळा, विटाळू ही विटाळा बी हे जया। त्या आसुरी संपत्तीच्या योगाने अशा या प्रकाराची अधोगती त्यांनी मिळवलेली असते। नंतर व्याघ्रादी तामसी योनीत, म्हणजे वाघासारख्या तामसी योनीमध्ये देहाच्या आधाराचा असा जो थोडासा विसावा असतो तोही ओलावा मी हिसकावून घेतो। मग ते आसुरी संपत्तीचे लोक अशा केवळ तमाच्या मूर्ती बनतात की जेथे अंधार गेला म्हणजे काळवंडला जातो, अंधारसुद्धा काळवंडला जातो। पाप ज्याची चिळस घेते, नरक ज्याचे भय घेतो, ज्या श्रमाने शीण हा मूर्छा पावतो, घाण ज्याच्या योगाने मळते, ताप ज्याच्या योगाने पोळतो, ज्याचे नाव घेतले असता महाभय म्हणजे मृत्यू देखील भय कापतो, पापांना ज्याचा कंटाळा असतो, अशुभाला ज्यापासून पुन्हा अशुभ उत्पन्न होते, विटाळसुद्धा ज्या विटाळाला भीतो, अशी अवस्था त्यांची होते। ऐसे विश्वाचे या ओखटे या अधमजे धनंजया, ते होती भोगुनिया तामसा योनी, अहा सांगता वाचारडे आठविता मन खिरडे, कटारे मूर्खी केवळे जोडिये निर, काईसया ते असुर संपत्ती पोषिती वावुर, जिया दिदले घोर वतन ऐसे, म्हणून तुआ धनुर्धरा नोहा वेगातिया मोहरा, जेवता वासु आसुरा संपत्तीवंता, आणि दंभादि दोष साही हे संपूर्ण जयाच्या ठाई, ते त्यावे हे काई म्हणो कीर। अर्जुना, याप्रमाणे विश्वाच्या वाईटामधील वाईट जे निकृष्ट, ते निकृष्ट ठिकाण ते आसुरी लोक तामस योगनी भोगल्यानंतर होतात। अरे रे, त्या असुरांची कथा सांगताना वाचा माझी रडकुंडीला येते। त्यांच्या कथेची आठवण झाली की मन मागे हटते। हाय हाय, त्या मूर्खांनी केवढा नरक प्राप्त करून घेतला बरं। ज्या आसुरी संपत्तीने असली भयंकर अधोगती दिली, ती वाईट आसुरी संपत्ती ते असुर कशा करता वाढवितात काही समजत नाही। म्हणून अर्जुना, ज्या ठिकाणी आसुरी संपत्तीवाल्यांचे राहणे असेल त्या बाजूला अजिबातही जाऊ नये, आणि दंभ आदी करून सहा दोष सर्वच्या सर्व, म्हणजे हे सहा गुणाची आसुरी संपत्ती आहे, या सहा गुणांपैकी सर्वच्या सर्व ज्यांच्या ठिकाणी असतील त्यांचा पूर्णपणे त्याग करावा, हे वेगळं सांगायला नको। आणि या सहा गुणांपैकी एक एक गुण जिथे जिथे जास्त जास्त आढळून येईल तिथून तिथून आपण लांब लांब अंतरावर राहावे। आपण आज 20व्या श्लोकावर इथे विश्रांती घेणार आहोत आणि उद्यापासून 21वा श्लोक घेऊन पुढचा भाग घेऊया। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री पंढरीनाथ महाराज की जय।